बलोच लोग
डी बालोख
बलूचिस्तान
बालोचिस्तान
में
इन
रहते हैं
वोनन
एक
आइन
क्षेत्र
रेगियोनन
दक्षिण एशिया
सुदासियन
है
इस्ट
चाहते
मश्तन
बलूच लोग
डी बालोख
ये
दस
स्वतंत्र
कॉस्टनलोस
होना
sein
अपनी
seinen
और
und
भाषा
sprache
वे
sie
संस्कृति
kultur
हैं
sind
कड़ी
den link
करते
arbeiten
हर दिन
jeden tag
पहाड़ों
berge
रेगिस्तानों
wüsten
अक्सर
häufig
गर्म
hitze
मौसम
saison
सूखा
trockene
अतीत
vergangenheit
उनका
ihrer
कई
viele
कहानियां
geschichten
के बारे में
über
उनकी
ihrer
जमीन
land
बड़ी
groß
बहुत
sehr
रहते
wohnen
लेकिन
aber
लोग
menschen
वहां
da
अन्य देश
andere länder
चाहते हैं
möchten
बलोच
baloch
से
aus
स्वतंत्रता
freiheit
पड़ोसी
nachbarn
बालूचिस्तान
balochistan
भारत
indien
स्वतंत्रता और सम्मान
freiheit und respekt
के साथ
mit
कुछ
das
मदद
helfen
मांगते हैं
fragen
अच्छी तरह
gut
जानता है
weiß
सुनता है
hört zu
वह
sie
शांति और दोस्ती
frieden und freundschaft
आशा करते हैं
hoffen
के लिए
für
बेहतर भविष्य
eine bessere Zukunft
का
von
मजबूत लोग
starke Menschen
समृद्ध संस्कृति
reiche Kultur
कामना करते हैं
wünschen
स्वतंत्रता और सम्मान
Freiheit und Respekt
आयोजित किया
gehalten
ओबा महोत्सव
Aoba Festival
में
in
सेंदई
Sendai
हर साल
jedes Jahr
है
ist
आते
kommen
कई
viele
का आनंद लेना
genießen
त्योहार की
des Festivals
परेडों
Paraden
लोग
Menschen
सुंदर
schön
आगंतुकों
Besucher
इस साल
dieses Jahr
के लिए
für
नई मिठाइयां
neue Süßigkeiten
बनाए
machte
रसोई
kocht
स्थानीय
lokal
और
und
का उपयोग करती हैं
benutzen
चावल
Reis
मियागी
Miyagi
मिठाइयां
Süßigkeiten
से
aus
सोयाबीन
Sojabohnen
ये
diese
सामग्री
Inhalte
स्वादिष्ट
leckeres
स्वास्थ्यकर
gesund
हैं
sind
एक
eine
पास
nahegelegen
बड़ा उद्यान
großer Park
महोत्सव
Festival
शहर का केंद्र
das Stadtzentrum
होता है
findet statt
आगंतुक
Besucher
का आनंद लेते हैं
genießen es zu beobachten
नृत्य
Tanz
पारंपरिक
traditionell
संगीत
Musik
कार्यक्रम
Ereignis
समर्थन करती है
unterstützt
स्थानीय सरकार
lokale Regierung
हर वर्ष
jedes Jahr
नए मिठाइयों
die neuen Süßigkeiten
पसंद करते हैं
lieben
बच्चे
Kinder
स्वाद लेना
probieren
त्योहार
Festival
दुकानें
Geschäften
शामिल होती हैं
beitreten
सेंदाई से
aus Sendai
प्यार और देखभाल के साथ बने
mit Sorgfalt und Liebe gemacht
बेचते हैं
verkaufen
मीठे
nachspeisen
वे
sie
कहते हैं
sagen
ताज़ा और स्वादिष्ट लगती हैं
schmecken frisch und lecker
मेहमान
Gäste
छोटे छोटे दुकानें
kleine Läden
जो हस्तकलाएं बेच रही हैं
Die handgemachte Kunsthandwerke verkaufen.
Wie?
Auch.
Ane aate hain.
Kommen, um zu besuchen.
Utsav ke liye.
Für das Festival.
Vibhin sthano ke log.
Menschen aus verschiedenen Orten.
Sendai.
Sendai.
Achha.
Nett.
Aam taur par.
Normalerweise.
Ghatna ke dauran.
Während der Veranstaltung.
Mai mein.
Im Mai.
Mausam.
Saison.
Anand lete hain samay bitane ka.
Genießen es, Zeit zu verbringen.
परिवार
Familie.
बाहर
Draußen.
साथ
मिट
ओबा समारोह
Das Aoba Festival.
Khushhal Ayojan.
Ein freudiges Ereignis.
Sabhi Ayu Vargon ke liye.
Für alle Altersgruppen.
Kai.
Viele.
Ki.
Diesen.
Grameen Jeevan.
Landleben.
Behtar.
Besser.
Ja.
Oder.
Log.
Menschen.
Sheher ka Jeevan.
Stadtleben.
Sochte hain.
Denken.
Hai.
Ist.
Aksar.
Häufig.
Aur.
Und.
Tez.
Schnell.
Logon.
Menschen.
Vyast.
Beschäftigt.
Shor.
Geräusch.
Se bhara.
Voller.
Afsar.
Der Anlass.
Naukariyan.
Jobs.
Sheher mein.
In der Stadt.
Hain.
Sind.
Uch.
Hoch.
Rehne ki lagat.
Die Lebenshaltungskosten.
Sheharon mein.
In Städten.
Halanki.
Jedoch.
Gaon ka jeevan.
Landleben.
Dusri or.
Auf der anderen Seite.
Shant.
Ruhiger.
Sukhdayak.
Friedlich.
Anand lete hain.
Genießen.
Grameen ilake mein.
Auf dem Land.
Taji hawa.
Frische Luft.
Prakriti.
Natur.
Ke saath.
Mit.
Bade ghar.
Größeren Häusern.
Mein.
In.
Rehte hain.
Wohnen.
Vishal bagiche.
Große Gärten.
We.
Sie.
Aspatal.
Ins Krankenhaus.
Kuch.
Das.
Jaise.
Als.
Mahatvapurn sevaen.
Wichtige Dienstleistungen.
School.
Die Schule.
Halanki.
Jedoch.
Ho sakti hai.
Kann sein.
Aasan.
Einfach.
Kai baso aur traino.
Viele Busse und Züge.
Ke karan.
Aufgrund von.
Parivahan.
Transport.
Ho sakta hai.
Könnte sein.
Karo.
Autos.
Gaon mein.
Im Dorf.
Jarurat.
Brauchen.
Dur.
Weit weg.
Yatra karne ke liye.
Reisen.
Lekin.
Aber.
Anand le sakte hain.
Können genießen.
Kai restara, theater aur dukane.
Viele Restaurants, Theater und Geschäfte.
Kareeb mein.
Nahegelegen.
Sheher ke nivasi.
Stadtbewohner.
Achha.
Nett.
Pahunch hai.
Zugang haben zu.
Bhi.
Auch.
Gambhir.
Tiefgreifend.
Traffic jam.
Verkehrsstaus.
Pradushan.
Verschmutzung.
Samasyaen.
Probleme.
Ho sakti hain.
Darf.
Ekaki.
Einsam.
Kabhi kabhi.
Manchmal.
Grameen kshetra mein jeevan.
Das Leben auf dem Land.
Pradan karta hai.
Bietet.
Mehsoos hota hai.
Fühlt.
Shanti.
Frieden.
Dono.
Beide.
Nuksan.
Der Schaden.
Fayde.
Vorteile.
Shehri jeevan.
Stadtleben.
Chayan.
Wählen.
Jahan rehne.
Wo man lebt.
Jeevan shaili.
Lebensstil.
Par nirbhar karta hai.
Hängt ab von.
Vyaktigat prathamiktaen.
Persönliche Vorlieben.
Anya.
Andere.
Utsaah.
Aufregung.
Kuch log.
Einige Menschen.
Grameen kshetra ki.
Der Landschaft.
Jabki.
Während.
Pasand karte hain.
Lieben.
Sheher ke.
Der Stadt.
Akhir mein.
Am Ende.
Ek sthan.
Einen Ort.
Khush.
Glücklich.
Khojne ke liye.
Zu suchen.
Jahan.
Wo.
Tum.
Du.
Mahatvapurn.
Bedeutend.
Mehsoos karte ho.
Fühlen.
Yeh.
Das.
Sukhad.
Angenehm.
Aap.
Du.
Kuch khas.
Etwas Besonderes.
De ke liye.
Zu bieten.
Dono sthan.
Beide Orte.
Dhyan se dekhen.
Genau hinsiehst.
Yadi.
Wenn.
Ek samriddh itihas.
Eine reiche Geschichte.
Aur.
Und.
Jo.
Die.
Dunya bhar mein.
Über.
Pradarshan kala.
Darstellende Kunst.
Phali hui hai.
Erstreckt sich über.
Vivid sanskritiyan.
Vielfältige Kulturen.
Sangeet.
Musik.
Hai.
Ist.
Apni jatil sanrachnao.
Ihre komplexen Strukturen.
Upyog.
Benutzen.
Ke liye.
Für.
Paramparik vadyo ke.
Traditioneller Instrumente.
Prasidh.
Berühmt.
Shastriya sangeet.
Klassische Musik.
Jazz.
Jazz.
Jor deta hai.
Betont.
Talbat jatilta.
Rhythmische Komplexität.
Dusri or.
Auf der anderen Seite.
Sudharatmikta.
Improvisation.
Aksar.
Häufig.
Electronic sangeet.
Elektronische Musik.
Ke saath.
Mit.
Prayogik tatwa.
Experimentelle Elemente.
Beats.
Beats.
Milata hai.
Kombiniert.
Shamil karta hai.
Besteht.
Synthesize kiye gaye dhwaniyan.
synthetisierte Klänge.
Atirikt.
Darüber hinaus.
Jaise.
Als.
Na keval.
Nicht nur.
Nritya.
Tanz.
Balki bhi.
Aber auch.
Breakdancing.
Breakdance.
Shamil hai.
Beinhaltet.
Hip-Hop Sanskriti.
Hip-Hop Kultur.
Ek shastriya prakar.
Eine klassische Form.
Garima.
Anmut.
Dwara visheshta hai.
Gekennzeichnet durch.
Nritya ka.
Des Tanzes.
Bal vadya.
Ballett.
Satik taknik.
Präzise Technik.
Adhunik nritya.
Zeitgenössischer Tanz.
Turta hai.
Pausen.
Paramparik simai.
Traditionelle Grenzen.
Vibhin shaliyan tatha prabhavon ko sammilit karta hai.
Integriert verschiedene Stile und Einflüsse.
Abhinay.
Akt.
Kahani kehna.
Geschichten erzählen.
Natya pradarshano.
Theateraufführungen.
Bhari roop se nirbhar hota hai.
Basieren stark auf.
Manch design.
Bühnenbild.
Opera.
Oper.
Gayan.
Singen.
Natak.
Spielen.
Banane ke liye.
Zu schaffen.
Bhavnatmak roop se shaktishali anubhav.
Eine emotional kraftvolle Erfahrung.
Pradarshit kar sakte hain.
Können zeigen.
Sangeet, nritya aur natakiya pratibhaon ka ek mishran.
Eine Mischung aus Musik, Tanz und theatralischen Talenten.
Sadak pradarshan.
Straßenaufführungen.
Sarvajanik sthano mein.
In öffentlichen Räumen.
Anuthe tarike.
Einzigartige Möglichkeiten.
Pratyek sangeet aur abhinay kala ki shaili.
Jedes Genre von Musik und darstellenden Künsten.
Pradan karti hai.
Angebote.
Bhavnaye.
Gefühle.
Vyakt karne ke liye.
Um auszudrücken.
Sanskritik pehchano.
Kulturelle Identitäten.
Adhyayan.
Studien.
Kala roopon ki samriddhi.
Die Vielfalt der Kunstformen.
Kalakar aur darshak.
Darstellern und Publikum.
Madad karta hai.
Hilft.
Vibhin shaliyon ke lakshan.
Der Eigenschaften verschiedener Genres.
Sarahana karna.
Wertschätzen.
Jo peedhiyon ke madhyam se passed kiya jata hai.
Über Generationen weitergegeben.
Darshata hai.
Markiert.
Paramparik lok sangeet.
Traditionelle Volksmusik.
Mulyon aur kahaniyon.
Die Werte und Geschichten.
Kahaniyan batane aur darshak sahbhagita ke naye tareeke.
Neue Methoden des Geschichtenerzählens und der Publikumsbeteiligung.
Saransh mein.
Zusammenfassend.
Chunauti deta hai.
Herausforderungen.
Prayogatmak theater.
Experimentelles Theater.
Mandando.
Normen.
Anandpurn samanjasya mein.
In freudiger Harmonie.
Dunya bhar ke tyohar.
Festivals auf der ganzen Welt.
Manate hain.
Feiern.
Sangeet aur abhinay kalaen.
Musik und darstellende Künste.
Samudayon ko saath laate hain.
Gemeinschaften zusammenbringen.
In shailiyon ka anveshan.
Die Erforschung dieser Genres.
Gehri samaj.
Tiefere Verständnis.
Pradan karta hai.
Bietet.
Manav rachnatmakta aur abhivyakti ki.
Der menschlichen Kreativität und Ausdruckskraft.
Saransh mein.
Zusammenfassend.
Avashyak hai.
Erfordert.
Aur.
Und.
Ka.
Von.
Poshan.
Ernährung.
Banai rakhna.
Aufrechterhalten.
Mansik kalyan.
Psychisches Wohlbefinden.
Vyayam.
Übung.
Santulan.
Gleichgewicht.
Swast jivan.
Gesundes Leben.
Ahar.
Diäten.
Prabhavit karne wale.
Beeinflussung.
Pramukh karakon mein se ek.
Einer der wichtigsten Faktoren.
Phal, sabzi aur sabut anaj.
Obst, Gemüse und Vollkornprodukte.
Bharpur.
Voll.
Me.
In.
Swasthya.
Gesundheit.
Hai.
Ist.
Kam karti hai.
Verringert.
Jokhim.
Risiken.
Niyamit sharirik gatividdhi.
Regelmäßige körperliche Aktivität.
Purani bimariyon ke.
Chronischer Krankheiten.
Badati hai.
Verbessert.
Hriday sambandhi swasthya.
Kardiovaskuläre Gesundheit.
Aksar.
Häufig.
Aparyapt dhyan.
Unzureichende Aufmerksamkeit.
Iske.
Seinen.
Ke bavajood.
Trotz.
Prapt karta hai.
Erhält.
Mahatvapurn bhumika.
Die entscheidende Rolle.
Mansik swasthya.
Die psychische Gesundheit.
Samagra tandurusti mein.
Im allgemeinen Wohlbefinden.
Ka samna karti hai.
Gesicht.
Jaise.
Als.
Mahatvapurn chunautiyan.
Bedeutende Herausforderungen.
Vishwastar par.
Weltweit.
Saman pahunch.
Gerechter Zugang.
Sansadhan avantan.
Ressourcenverteilung.
Swasthya dekhbhal pranaliyan.
Gesundheitssysteme.
चिकित्सा प्रथाएं,
medizinische Praktiken,
तेज निदान,
schnellere Diagnosen,
नवीन उपचार,
innovative Behandlungen,
पुनः आकार देने का कार्य जारी रखती हैं,
setzt die Umgestaltung fort,
प्रौद्योगिकी,
Technologie,
वादा करती हैं,
versprechen,
अंतर,
Lücke,
फिर भी,
doch,
बना रहता है,
bleibt,
शहरी और ग्रामीण क्षेत्रों के बीच,
zwischen städtischen und ländlichen Regionen,
स्वास्थ्य सेवा की गुणवत्ता में,
in der Qualität der Gesundheitsversorgung,
आवश्यक घटक,
wesentliche Bestandteile,
को कम करने के लिए,
reduzieren,
दीर्घकालिक स्वास्थ्य व्यय,
langfristige Gesundheitsausgaben,
प्रारंभिक स्क्रीनिंग कार्यक्रम,
frühe Screening-Programme,
रोकथाम देखभाल,
präventive Versorgung,
हैं,
sind,
को बढ़ावा देने में,
bei der Förderung,
प्रभावी साबित हुए हैं,
haben sich als wirksam erwiesen,
विभिन्न जनसांख्यिकियों के बीच,
bei verschiedenen demografischen Gruppen,
सार्वजनिक जागरूकता अभियान,
öffentliche Aufklärungskampagnen,
स्वस्थ जीवन शैली विकल्पों,
gesündere Lebensstilentscheidungen,
बाधित करती रहती हैं,
behindern weiterhin,
समान भागीदारी,
gleichberechtigte Teilnahme,
सामाजिक आर्थिक असमताएं,
soziale und wirtschaftliche Ungleichheiten,
स्वास्थ्य सुधारने वाली गतिविधियों में,
an gesundheitsfördernden Aktivitäten,
एक बाधा,
eine Barriere,
जो काफी प्रभावित करता है,
die erheblich beeinflusst,
मानसिक स्वास्थ्य कलंक,
Stigma psychischer Gesundheit,
रोगियों की इच्छा,
Bereitschaft der Patienten,
सहायता मांगने के लिए,
Hilfe zu suchen,
इन समस्याओं में से कुछ,
einige dieser Probleme,
कम कर सकता है,
kann lindern,
प्राथमिक स्वास्थ्य देखभाल,
primäre Gesundheitsversorgung,
मनोवैज्ञानिक स्वास्थ्य सेवाएं,
Dienste für psychische Gesundheit,
शामिल करना,
beteiligen,
अधिक मजबूत स्वास्थ्य सेवा अवसंरचना,
robustere Gesundheitsinfrastruktur,
आवश्यक होती है,
verlangt,
दीर्घकालिक बीमारियों की,
von chronischen Krankheiten,
बढ़ती प्रचलितता,
die steigende Prävalenz,
उनके कल्याण के बारे में,
über ihr Wohlbefinden,
महत्वपूर्ण,
bedeutend,
व्यक्तियों,
individuen,
सशक्त बनाने के लिए,
zu befähigen,
सूचित निर्णय लेने के लिए,
informierte Entscheidungen treffen,
स्वास्थ्य साक्षरता,
Gesundheitskompetenz,
आवश्यक है पार करने के लिए,
entscheidend, um zu überwinden,
इन चुनौतियों,
diese Herausforderungen,
सरकारी स्वास्थ्य सेवा प्रदाताओं और समुदायों के बीच,
zwischen Regierungen, Gesundheitsdienstleistern und Gemeinschaften,
सहयोगात्मक प्रयास,
gemeinsame Anstrengungen,
एक समग्र दृष्टिकोण,
ein ganzheitlicher Ansatz,
जो शामिल करता है,
das beinhaltet,
टिकाऊ स्वास्थ्य परिणामों के लिए,
für nachhaltige Gesundheitsresultate,
निष्कर्ष में,
abschließend,
रोकथाम, उपचार और शिक्षा,
Prävention, Behandlung und Bildung,
पारदर्शिता के साथ आवंटित,
mit Transparenz zugewiesen,
बढ़े हुए फंडिंग,
erhöhte Finanzierung,
सतत नीति सुधारों,
kontinuierliche Reformen der Politik,
स्वास्थ्य देखभाल असमानताओं का समाधान,
Bekämpfung von gesundheitlichen Ungleichheiten,
अंततः,
endlich,
लचीलापन बढ़ाना,
die Förderung von Resilienz,
सकता है बदल सकता है,
können, verändern,
समुदायों को सशक्त बनाना,
die Stärkung von Gemeinschaften,
स्वास्थ्य परिदृश्यों को वैश्विक रूप से,
die Gesundheitslandschaften weltweit,
अध्ययन,
Studien,
का,
von,
जो संज्ञान, व्यवहार और भावना को जोड़ते हैं,
die Kognition, Verhalten und Emotion miteinander verbinden,
दृष्टिकोण,
Ansatz,
पिछले शताब्दी में,
im Laufe des letzten Jahrhunderts,
मनोवैज्ञानिक सिद्धांत,
psychologische Theorien,
महत्वपूर्ण रूप से,
bedeutend,
विकसित हुआ है,
hat sich entwickelt,
विस्तृत विविधता,
eine breite Palette,
शामिल है,
beinhaltet,
आदतगत क्रियाएं,
gewohnheitsmäßige Handlungen,
उदाहरण के लिए,
zum Beispiel,
उपचारात्मक हस्तक्षेप के लिए,
für therapeutische Interventionen,
एक,
eine,
एक आधार प्रदान करते हैं,
eine Grundlage bereitstellen,
और,
und,
के बीच,
über,
गतिशील संबंध,
dynamische Beziehung,
विचार के पैटर्न,
Denkmuster,
संज्ञानात्मक व्यवहारिक ढांचे,
kognitiv-behaviorale Rahmenwerke,
स्पष्ट करते हैं,
erläutern,
अवचेतन प्रक्रियाएं,
Unbewusste Prozesse.
इसके अतिरिक्त
zusätzlich
गहराई से उतरते हैं
sich vertiefen in
मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोण
psychoanalytische Ansätze
ये पता लगाते हैं कि प्रारंभिक अनुभव व्यक्तित्व और व्यवहारिक प्रवृत्तियों को कैसे आकार देते हैं
untersuchen wie frühe Erfahrungen Persönlichkeit und Verhaltensneigungen prägen
अवलोकनीय क्रियाओं की ओर
auf beobachtbare Handlungen
उत्तेजना प्रतिक्रिया तंत्र
Stimulus-Response-Mechanismen.
जोर देता है.
Betont.
केंद्रित करता है.
Konzentriert sich auf.
व्यवहारवाद.
Behaviorismus.
सीखने के सिद्धांतों के लिए महत्वपूर्ण.
Entscheidend für Lernenstheorien.
आधुनिक न्यूरोसाइकोलॉजी.
Zeitgenössische Neuropsychologie.
निदान और उपचार रणनीतियों को बदलते हुए.
Diagnostische sowie therapeutische Strategien zu transformieren.
मस्तिष्क इमेजिंग तकनीकें.
Techniken der Gehirnbildgebung.
सन्निहित गतिविधि को संज्ञानात्मक कार्यों से जोड़ने के लिए.
Um neuronale Aktivität mit kognitiven Funktionen zu korrelieren.
संयोजित करती है.
Integriert.
अनुमति देता है.
Erlaubt.
चिकित्सक.
Kliniker.
जो रोगी परिणामों में पर्याप्त सुधार करते हैं.
Die die Patientenergebnisse erheblich verbessern.
ये बहुविषयक दृष्टिकोण.
Dieser multidisziplinäre Ansatz.
व्यक्तिगत हस्तक्षेप विकसित करने के लिए
personalisierten Interventionen zu entwickeln
पाठ्यक्रम डिजाइन और शिक्षण पद्धतियों
Gestaltung von Lehrplänen und Lehrmethoden
प्रेरणा के सिद्धांत और सीखने की विधियां
Theorien zur Motivation und Lernstile
बौद्धिक विकास को बढ़ावा देते हैं
Förderung der verbesserten intellektuellen Entwicklung
शैक्षिकी मनोविज्ञान में
in der pädagogischen Psychologie
सूचित करते हैं
informieren
और व्यावसायिक तनाव को कम करने के लिए
und den beruflichen Stress reduzieren
कर्मचारी संतुष्टि बढ़ाने के लिए
die Mitarbeiterzufriedenheit steigern
कार्यस्थल की दक्षता को बेहतर बनाने के लिए
die Effizienz am Arbeitsplatz zu optimieren
लागू करता है
anwendet
व्यवहारिक सिद्धांत
Verhaltenstheorien
संगठनात्मक मनोविज्ञान
Organisationspsychologie
एकीकरण
Integration
और सुधार होता है
verbessert weiter
जटिल
komplex
जटिल मानसिक संरचनाओं को मात्रात्मक रूप से मापकर
durch die Quantifizierung komplexer mentaler Konstrukte
द्वारा
von
हमारे मानसिक स्वास्थ्य और मानव क्षमता की समझ
unser Verständnis von psychischer Gesundheit und menschlichem Potenzial
मनोमितियों के एकीकरण
die Integration der Psychometrie
मनोवैज्ञानिक
psychologische
मात्रात्मक मापन
quantifizieren
मानसिक
geistig
मूल्यांकन
bewertungen
मूल्यांकन की वैधता
die validität psychologischer bewertungen
वैधता
gültigkeit
संरचनाएं
konstrukte
सुधार होता है
verbessert
को समर्थन करना चाहिए
müssen zugrunde liegen
ताकि प्रतिभागी की स्वायत्तता और कल्याण की सुरक्षा हो सके
um die Autonomie der Teilnehmer und ihr Wohlbefinden zu schützen.
नैतिक विचारों
ethische Überlegungen
सभी शोध और नैदानिक अनुप्रयोगों
allen Forschungs- und klinischen Anwendungen
हालांकि
jedoch
उल्लेखित करती हैं
betonen
महत्वपूर्ण घटकों के रूप में
als wesentliche Bestandteile
मानसिक स्वास्थ्य रणनीतियों की
mentaler Gesundheitsstrategien
लचीलापन और भावनात्मक बुद्धिमत्ता की संवर्धना
Die Förderung von Resilienz und emotionaler Intelligenz.
सकारात्मक मनोविज्ञान में.
In der positiven Psychologie.
हाल की प्रगतियां.
Jüngste Fortschritte.
चुनौती देता है.
Herausforderungen.
जांचने के द्वारा कि सांस्कृतिक संदर्भ संज्ञानात्मक प्रक्रियाओं और सामाजिक व्यवहार को कैसे प्रभावित करते हैं.
Indem sie untersucht, wie kulturelle Kontexte kognitive Prozesse und soziales Verhalten beeinflussen.
पार सांस्कृतिक मनोविज्ञान
interkulturelle Psychologie
सार्वभौमिक धारणाएं
universelle Annahmen
अत्यंत उच्च सटीकता के साथ
mit beispielloser Präzision
उभरती विधियां
neue Methoden
बड़े डेटा विश्लेषण और मशीन लर्निंग
große Datenanalyse und maschinelles Lernen
मनोवैज्ञानिक घटनाओं का मॉडल बनाने के लिए
psychologische Phänomene modellieren
लाभ उठाती हैं
nutzen
अंतःविषयात्मक अंतर्दृष्टियों के सम्मिलन
Die Konvergenz interdisziplinärer Erkenntnisse
ऐसे समेकित ढांचे
solche integrativen Rahmenwerke
पारंपरिक मानव मानस की धारणाओं को बदलते हुए
verändern traditionelle Vorstellungen vom menschlichen Geist.
मूर्त रूप देते हैं.
Verkörpern.
चेतना के तंत्र का आधार स्थान.
Die neuronalen Substrat des Bewusstseins.
रहती हैं.
Bleibt.
सबसे गहन चुनौतियों में से एक.
Eine der tiefgründigsten Herausforderungen.
समकालीन मनोविज्ञान में.
In der zeitgenössischen Psychologie.
समझ.
Verständnis.
ऐसे ज्ञान का.
Solchen Wissens.
और उससे आगे.
Und darüber hinaus.
फैलते हैं.
Erweitern.
मानसिक स्वास्थ्य उपचार, शैक्षिकी सुधार, संगठनात्मक विकास.
Behandlung psychischer Gesundheit, Bildungsreformen, Organisationsentwicklung.
व्यवहारिक अनुप्रयोग.
Die praktischen Anwendungen.
अध्ययन की अनुशासनात्मक भूमिका.
Die zentrale Rolle der Disziplin.
निष्कर्ष में.
Abschließend.
मनोवैज्ञानिक सिद्धांतों और उनके व्यवहारिक अनुप्रयोगों का निरंतर परिष्करण.
Die kontinuierliche Verfeinerung psychologischer Theorien und ihrer pragmatischen Anwendungen.
मानव जटिलताओं के समाधान में.
Bei der Bewältigung menschlicher Komplexitäten.
रेखांकित करता है.
Unterstreicht.
अभिनव चिकित्सीय विधाओं का नेतृत्व करने.
Innovative therapeutische Modalitäten zu entwickeln.
और अधिक जटिल संज्ञानात्मक संरचनाओं को उजागर करने.
Komplexere kognitive Architekturen zu entschlüsseln.
भविष्य की खोजें इस क्षेत्र में.
Zukünftige Erkundungen in diesem Bereich.
वादा करती हैं.
Versprechen.
ऐसी प्रगति.
Solche Fortschritte.
निसंदेह पुनः प्रभाषित करेगा.
Werden zweifellos neu definieren.
हमारे मानसिक स्वास्थ्य और मानव क्षमता की समझ.
Unser Verständnis von psychischer Gesundheit und menschlichem Potenzial.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.